चीनीमंडी.com पॉडकास्ट।
एपीएमसी मार्केट शनिवार पासून बंद होणार। कोरोना व्हायरसची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे, यामुळे सर्वांनाच अधिक काळजी घेणं गरजेचं आहे। कोरोनाला रोखण्यासाठी वाशीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीनं शनिवारी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। एपीएमसी मार्केटमध्ये एका व्यापाऱ्याची कोरोना व्हायरस टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। एपीएमसीचे सचिव अनिल चव्हाण म्हणाले, फळं, भाजी, कांदा आणि बटाट्याच्या बाजाराशी संलग्न असलेल्या संघटनांनी नवी मुंबईत वाढत चाललेल्या कोरोना प्रकरणामुळे बाजार बंद ठेवण्याचं निवेदन दिलं, तेव्हा प्रशासनानं याची दखल घेत पुढचा आदेश येईपर्यंत बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। कांदा आणि बटाटा बाजाराचे सचिव अशोक वालुंज म्हणाले, मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, टिळकनगरमधील लोक रोज बाजारात येतात। ज्याप्रमाणे व्हायरस झुग्गी झोपडीमध्ये पसरत आहे, त्यामुळे भीती वाटत आहे। यासाठी प्रशासनानं बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। या दरम्यान शेतकऱ्यांना मुंबईत बृहन्मुंबई नगर निगमकडून निश्चित केलेल्या मैदानावर आपला स्टॉक पाठवण्याचं सांगण्यात आलं आहे।